बुद्धी जितका पण स्थिर शांत आणि एकाग्र करू त्या ठिकाणी कार्यही आपले व्यवस्थित होतात आणि या तत्वांनाही त्या ठिकाणी व्हायब्रेशन मिळत असतात किंवा शांती मिळत असते किंवा त्यांना एक पॉझिटिव्हिटी मिळत असते. आणि तत्व ज्या अर्थी शांत आहे स्थिर आहे त्या ठिकाणी त्याचं सुखही आपल्याला मिळत असतो. तत्वांचा रूप जो आहे ना तो खूप विशाल रूप आहे, खूप भयानक रूप आहे. जसं आपण एक गोष्ट नेहमीच लहान मुलांना सांगत असतो की बाटली आहे आणि बाटलीतून एक असा जिन निघतो आणि त्याचा रूप खूप मोठा असतो. परंतु तो जिन काय म्हणतो की ज्याच्या हातात बाटली आहे त्याला तो म्हणतो की बोला सरकार मी तुमची काय सेवा करू, म्हणजे तो सेवक आहे. आणि हा मानव जो आहे साधारण व्यक्ती जो आहे तो लगेच मालक बनतो. त्याला माहितही नसतं की एवढा मोठा जिन जो आहे हा माझा सेवक बनतोय. नंतर त्याला कळतं की हा हा माझा सेवक आहे आणि मी तर याचा मालिक झालोय. त्याच पद्धतीने विशाल रूपात ही प्रकृती आहे आणि याच्यातले हे पाच तत्व आहे. हे पाच तत्व स्वतः काही करणार नाही, जशी आपण व्हायब्रेशन देऊ ना त्या पद्धतीने ते रिझल्ट देत असतात. व्हायब्रेशन आपले पॉझिटिव्ह आहे तर ते रिझल्टही आपल्याला पॉझिटिव्ह देतात. व्हायब्रेशन आपले निगेटिव्ह आहे तर तत्वही त्या ठिकाणी निगेटिव्ह प्रतिक्रिया देत असते असं पण म्हणण्यात आले. न्यूटनने सांगितलेलं आहे की एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल बट ऑपोजिट रिएक्शन. जे काय आपण ऍक्शन करत आहोत ते व्हायब्रेशन हे तत्व घेतात आणि त्याचे रिझल्ट मिळणार कोणाला, स्वतःलाच मिळत असतात. त्यामुळे अग्निरूपी तत्वालाही शांत करण्यासाठी किंवा त्यालाही आपल्या मर्यादित ठेवण्यासाठी आपल्याला आपलं क्रोधरूपी अग्नी शांत करावं लागेल आणि योगरूपी अग्नी आपल्याला आपल्यामध्ये वाढवावं लागेल. जितकं योगरूपी अग्नी आपण आपल्यामध्ये वाढू क्रोधरूपी अग्नी शांत होणार आणि या तत्वांनाही शांतीचे व्हायब्रेशन मिळतील. तर टेम्परेचर जे आहे किंवा अग्नी जी आहे त्या अग्नीला त्याचं टेम्परेचर जे आहे ते नॉर्मल किंवा सुव्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे. तर जसं जसं टेम्परेचर वाढत जातं त्याचा त्रास प्रत्येकाला होत असतो. मग ते शारीरिक टेम्परेचर असो किंवा बाहेरचं टेम्परेचर असो, ते क्रोधरूपी टेम्परेचर असो किंवा काही असो, ते आपल्याला त्रासदायक आहे. विकाररूपी टेम्परेचर आपल्याला त्रासदायक आहे. जसं एक गोष्ट असं सांगतात की एकदा एका बेडकाला एका पॉटमध्ये ठेवण्यात आलं आणि तो खूप सुंदर पद्धतीने त्या पॉटमध्ये पाणी असल्यामुळे पोहत होता. परंतु जसं जसं त्याचं त्या पॉटमधलं पाणी जे होतं त्याचं टेम्परेचर वाढवण्यात येत होतं तर बेडूक जो असतो त्याच्यामध्ये ही विशेषता असते की तो आहे त्या वातावरणाशी ऍडजस्ट करत जातो. तो ऍडजस्ट होण्याचं त्याच्यामध्ये एक गुण असतं आणि तो जो बेडूक होता तो त्या पद्धतीने ऍडजस्ट करत होता त्या पाण्याशी आणि हळूहळू टेम्परेचर वाढवण्यात येत होतं. जसं जसं टेम्परेचर वाढवण्यात येत होतं त्या त्या पद्धतीने तो बेडूक स्वतःला ऍडजस्ट करत होता. आणि एक वेळ अशी आली की त्या पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते बिलकुल हाय लेवलमध्ये किंवा उकळण्याच्या स्थितीत इथपर्यंत टेम्परेचर वाढवलं आणि आता या बेडकाला त्या पाण्याशी ऍडजस्ट करता येत नव्हतं. आता ऍडजस्ट करता येत नाहीये म्हणून तो बाहेरही पडू शकत नव्हता कारण की त्यांनी ऍडजस्टमेंट मध्ये आपली पूर्ण शक्ती संपवली होती. ही स्थिती कधी कधी आपल्या बरोबर घडत असते. आपणही कधी कधी या बेडकाप्रमाणे वागत असतो. आहे त्या सिच्युएशनला आहे त्या क्रोधाला आपण आपल्या स्वभावाला आपल्या संस्काराला आपण ऍडजस्ट करत जातो. काय करणार माझा स्वभावच असा आहे, काय करणार माझी बोलत अशी, काय करणार मी बोलले तर तुम्हाला असं वाटतं मी रागाने बोलत आहे, काय करणार माझी भाषा तशी आहे. सहज आपण ऍडजस्ट करतो, स्वतःला ऍडजस्ट करण्याची एक वृत्ती आपण आपल्यामध्ये बनवलेली आहे आणि त्या वातावरणाशी आपण असं समरस होण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःच्या स्वभावाला किंवा स्वतःच्या त्या क्रोधाला क्रोधरूपी अग्नीला त्याच्याशी आपण स्वतःला समरस करायचा प्रयत्न करतो. पण पुढे चालून असं काही वातावरण निर्माण होतं किंवा अशी काही घटना घडते किंवा असं काही एक आपल्या पुढे चॅलेंजिंग पॉइंट येतं की आपल्याला त्या वेळेस त्याच्यातून निघायची इच्छा असून देखील आपण निघू शकत नाही कारण की ऍडजस्टिंग मध्येच आपण काय केलं त्या ठिकाणी पूर्ण आपली शक्ती जी आहे ताकद जी आहे ती आपण व्यर्थ घालवली. त्यावेळी समजा त्या बेडकाला वाटलं असतं की पाणी तापत आहे, आताच आपण पटकन उडी घातली पाहिजे बाहेर, तर तो वाचू शकला असता. परंतु त्याला काय वाटलं की नाही मी ऍडजस्ट करेन, ऍडजस्ट करता करता त्यांनी आपली पूर्ण शक्ती त्या ठिकाणी संपवली आणि ज्यावेळेस त्याला वाटलं की आता आपल्याला बाहेर निघायचंय तो निघू शकला नाही. त्याच पद्धतीने जे काही आपले नकारात्मक भावना आहे, नकारात्मक संस्कार आहे, नकारात्मक विचार आहे, त्याच्याशी कधीही ऍडजस्टमेंट करू नका की माझा स्वभावच असा आहे, किंवा मला तर पटकन राग येतो, किंवा चिडचिडा हा माझा स्वभावच बनलेला आहे, कोणी काय बोललं की मला पटतच नाही. हे जे काही आपण सहजतेने बोलून जातो, ज्या ठिकाणी त्या बोलण्यात आपला स्वभाव दिसून येतो की आपला या पद्धतीचा स्वभाव आहे आणि स्वभावामुळे आपली पर्सनॅलिटी दिसून येते, तर या पर्सनॅलिटीला चेंज करणं खूप गरजेचं आहे. आणि ते ज्यावेळेस आपल्याला जाणवतं की छोट्या छोट्या परिस्थितीमुळं आपल्याला चिडचिडेपणा वाढत आहे किंवा आपल्याला राग येत आहे, त्या ठिकाणी आपण स्वतःला लगेच बदलण्याचा प्रयत्न केला, ऍडजस्ट न करता स्वतःला परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, तर आपण संसारात जगू शकू. नाही तर आजच्या या फास्ट लाईफ मध्ये किंवा धावपळीच्या जीवनात प्रत्येक वेळेस ऍडजस्टमेंट चालणार नाही, आणि ते पण नकारात्मक गोष्टींशी तर अजिबात ऍडजस्टमेंट चालणार नाही. त्या ठिकाणी मग स्वतःला परिवर्तन करणं खूप गरजेचं आहे. तर स्वतःला ज्यावेळेस आपण परिवर्तन करू तेव्हाच आपण या जीवनात सुखी जीवन जगू शकू. आणि अग्नी जी आहे, या अग्नीशी तर क्रोध रूपी अग्नी म्हणा किंवा स्थूल रूपी अग्नी, याच्याशी ऍडजस्टमेंट तर जमणारच नाही. जसं शरीरात पण आपण पाहतो की टेम्परेचर आपल्याला आपलं व्यवस्थित ठेवायचं असेल तर रेग्युलर एक्सरसाइज हे आवश्यक आहे. स्थूलता पण वाढत आहे तर कुठेतरी एक्सरसाइज नाहीये त्यामुळे स्थूलता वाढत आहे, किंवा तब्येत आपली व्यवस्थित राहत नाही. तर एक्सरसाइज मुळे पण काय होतं, आपण जसं व्यायाम करू त्या पद्धतीने एनर्जी आपल्यामध्ये निर्माण होते आणि त्याचबरोबर शक्ती आपल्यामध्ये मिळत असते, आणि त्या शक्तीमुळे मग आपण अनेक कार्य उमंग उत्साहाने करू शकू. तर कार्यात उमंग उत्साह येण्यासाठी रेग्युलर एक्सरसाइज ही आवश्यक आहे, आणि हे एक्सरसाइज आपण सकाळच्या वेळेस केलात तर त्याचा खूप चांगला उपयोग होतो. सूर्योदयच्या आधी, ज्यावेळेस आपण सूर्य उदय होण्याच्या आधी वॉकिंगला जातो तर त्याचे व्हायब्रेशन जे आपल्याला मिळतात ते पॉझिटिव्ह असतात, आणि सूर्यास्ताच्या वेळेस पण आपण पाहतो की वातावरण जे आहे ते शुद्ध झालेलं असतं आणि त्यावेळेस व्हायब्रेशन पण आपल्याला पॉझिटिव्ह जाणवतात. संध्याकाळच्या वेळेस म्हणतात की देवता पण आकाशात भ्रमण करत असतात, म्हणजे व्हायब्रेशन हे शुद्धाने पवित्र असतात. परंतु प्रखर होण्याच्या वेळेस आपण पाहतो तर त्यावेळेस मग फिरणं हे हानिकारक आहे. शरीरातली जी काही शक्ती आहे, ग्लुकोज आहे, ते पूर्णतः समाप्त होत असतं. त्याच पद्धतीने सकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ, ज्यावेळेस आपण कार्याला सुरुवात करतो, कार्य सुरू करण्याच्या आधी मेडिटेशन, योग अग्नी, आणि कार्य समाप्त झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस परत मेडिटेशन, योग अग्नी. बाकी दिवसभरात ज्यावेळेस आपण आपल्या कार्यक्षेत्रात असतो, सकाळी आणि संध्याकाळी मेडिटेशन नसल्यामुळे क्रोधरूपी अग्नी प्रज्वलित होत असतं, आणि त्याच ठिकाणी समजा सकाळी आणि संध्याकाळी आपलं योग अग्नी आहे तर दिवसभरात हा जो क्रोध रूपी अग्नी आहे हा शांत होत असतो. तर जसे एक्सरसाइजच्या रूपात आपण पाहिलेला आहात की सकाळी सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्हीच्या वेळेस एक्सरसाइज हे उत्तम आहे किंवा वॉकिंग हे उत्तम आहे, त्याच पद्धतीने सूर्योदय आणि सूर्यास्त म्हणजे सकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ योग अग्नी किंवा मेडिटेशन साठी उत्तम वेळ आहे. आणि संध्याकाळची वेळ तर अतिशय चांगली की आपण आपले काम उरकून एकदम निवांत असतो आणि मनात कुठलेही संकल्प न घेता ज्यावेळेस आपण मेडिटेशनला बसतो तर तो काळ, ती वेळ खूप सुंदर असते. योग आपला पटकन लागतो, किंवा आपण म्हणू की परमेश्वराज ची आठवण पटकन आपल्याला होऊ शकते. परंतु आज झालं असं की आज लोकांना संध्याकाळच्या वेळेस निवांत काम उरकले सगळं झालं की निवांत बसतात, परंतु टीव्ही पुढे बसतात आणि जे काही ते टीव्हीवर बघताय ते सगळे क्रोध अग्नीचे सीन, जे काही सीन आहे ते सगळे राग किंवा द्वेष, ईर्षा, नफरत हेच तर टीव्हीत पाहण्यात येत आहे. आणि त्यामुळे मिळत काय आहे, आपण जे काही ग्रहण करतोय ते ग्रहण टोटली नेगेटिव्ह आपण करत चाललोय, आणि नेगेटिव्हिटी ग्रहण झाल्यामुळे लाईफ टोटल आपला जो आहे तो नेगेटिव्हिटीचा आहे. जो सीन आपण एकदा पाहतो ते न कळत मेमरी मध्ये रेकॉर्ड झालेला असतो, आणि मेमरी मध्ये झालेला रेकॉर्ड जो आहे तो कधी ना कधी कार्यशील होत असतो. मग मेमरीत रेकॉर्डिंग जे होत असतं ते ऐकण्यामुळे, पाहण्यामुळे, बोलण्यामुळे, हे जे काही कर्मेंद्रिय आहे याच्यामुळे ते मेमरीमध्ये रेकॉर्डिंग होत असतं. आणि एकदा समजा आपण निवांत बसलोय, एकदम फ्रेश माइंडनी बसलोय, आणि ते बसल्यामुळे आपण टीव्ही ऑन करून बसलोय आणि ते पण सगळं नकारात्मक बघतोय. सकारात्मक बघत असणार तर सकारात्मक फीडबॅक आपल्याला मिळणार आहे, परंतु नकारात्मक आपण ज्या अर्थी पाहत आहोत तर सगळं ते जे काय आहे नकारात्मकच, राग, द्वेष, ईर्षा, नफरत. आज टीव्ही सिरियल्स मध्ये पण आपण पाहतो काय आहे, चांगलं खूप कमी आहे आणि वाईटच जास्त. आता याच्यात पण असं आहे की आपण ग्रहण काय करतोय, आपण काय घेतोय हे पण आपल्यावर आहे, परंतु जास्त इम्पॅक्ट आपल्यावर जे काही पडत आहे ते नेगेटिव्हिटीचं पडत आहे. आणि नेगेटिव्हिटीचं पडल्यामुळे होतं असं आहे की आपलं टोटल जीवन जे आहे ते नकारात्मक रूपात चाललेलं आहे. आणि नकारात्मक रूपात आपलं जीवन असल्यामुळे आपल्याला जी काही शांती पाहिजे, समाधानता पाहिजे, ते आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून आपल्याला योग अग्नी वाढवणं खूप आवश्यक आहे, ज्यामुळे आपण आपल्या जीवनात सुख शांतीची अनुभूती करू शकू. तर निवांत ज्यावेळेस आपल्याला वेळ असतो, संध्याकाळच्या वेळेस, आणि उत्तम वेळ आहे सकाळच्या वेळेस. सकाळी उठल्याबरोबर फ्रेश माइंड, मनात कुठल्याही प्रकारचे विचार नाही, उठल्याबरोबर पेपर हातात न घेता परमेश्वराच्या आठवणीत आपण बसलो तर आपला दिवस खूप सुंदर जातो. परंतु होतं असं की उठल्याबरोबर आधी पेपर आपण हातात घेतो आणि पेपरच्या हेडलाईन्स मध्ये नकारात्मक, एवढ्यांना ठार करण्यात आलं, एवढे मेले, एवढं हे झालं, किंवा इथे लूटमार झाली, हेच आपल्याला बातम्या वाचायला मिळतात. आजकालच्या कलयुगी जीवनात आहे काय तर नकारात्मकता सगळी काय आहे. आणि वाचण्यात पण तेच येत आहे, पाहण्यात पण तेच येत आहे, अनुभवात पण तेच येत आहे, आपण क्रिया पण तेच करत आहोत. तर मग चांगलं मिळणार कधी आपल्याला, चांगले रिझल्ट येणार कसे? तर त्याच्यासाठी अशा वातावरणात राहूनही आपल्याला पॉझिटिव्हिटी कडं वळणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण मन बुद्धीत एक ठाम निश्चय करू की मला सकारात्मक रूपात जगायचंय, तर ऑटोमॅटिक तुम्हाला जाणवणार की ठाम निश्चयमुळे आपण हळूहळू त्या ठिकाणी वळतो, आणि आपण जे काही लक्ष ठेवलेलं आहे तसे आपल्यामध्ये लक्षणं यायला सुरुवात होतात. परंतु आधी लक्ष ठेवणं गरजेचं आहे की अशा नकारात्मक वातावरणातही मला सकारात्मक रूपात जगायचं आहे. ज्यावेळेस आपण हा लक्ष ठेवू तर ऑटोमॅटिक तुम्हाला जाणवणार की लक्ष ठेवल्यामुळे लक्षणं तसे येत आहे आणि जीवनात परिवर्तन होत आहे आणि आपण सकारात्मक बनत चाललेलो आहोत. तर हा जो तत्व आहे अग्निरूपी तत्व, अग्निरूपी तत्वाला व्हायब्रेशन्स आपल्याला शुभ भावना आणि शुभकामनांची द्यायची आहे. जितकं आपल्या मनात शुभ भावना आणि शुभकामना आहे तेवढं त्याचे व्हायब्रेशन्स या अग्निरूपी तत्वातही अग्निरूपी तत्वालाही मिळेल. आणि त्यामुळे आपण पाहू की अग्निरूपी तत्व आपल्याला त्रास न देता आपल्याला सुख देईल, कारण की हे तत्व रचता आहे आणि आपण रचयिता आहोत. ही रचना आहे, तत्व ही रचना आहे आपली आणि आपण रचयिता आहोत. तर आपण जे काही कर्म करू त्याचा डायरेक्ट प्रभाव जे आहे या रचनेवर पडणार आहे. तर जितकं आपण पॉझिटिव्ह राहू, जितके आपल्या मनात शुभ भावना असणार आहे, तेवढीच ही जी रचना आहे तत्वरूपी रचना हे सगळं पॉझिटिव्हिटी घेत राहणार आहे. तर त्याच्यासाठी मनात शुभ भावना आणि शुभकामना आपण ठेवलात तर अवश्य हे तत्वही आपल्याला सुख आणि शांती देईल आणि आपल्याला या तत्वांकडून त्रास होणार नाही. ओम शांती.